आर मित्र मी लई भाग्यवान, मला लई चांगली बायको मिळाली.
असं वय
मग? अरे मला विचारल्याशिवाय ती कोणतंच काम करीत नाही.
अरे वा.
अरे रात्री कामावरून घरी याला किती बी उशीर झाला तरी माझ्या अदुगर जेवणार नाही.
अरे वा, तुलाही नशिबवान आहे, तुझ्याशिवाय ती जेवत नाही.
मग? अरे मी कामावरून सुटणार, गाडीमध्ये बसणार, घरी येणार, जेवण करणार, त्याच्या नंतर ती जेवणार.
आता मला सांग, तू जर एखाद्या दिवशी घरी आला नाही तर ती जेवते का?
नाही ना, जेवतच नाही, तिला सारख्या उचक्या लागतात.
आला त्यानं छेडलं बाई, मला त्याच्या डोळ्याची नजर.